दुसरे राजे अध्याय 17. यहुदाचा राजा अहाज याच्या 12 वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 9 राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्रायलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती. अशूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला, तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली. पण होशेचे आपल्या विरुद्ध कटकारस्थान चालू आहे हे अशूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती, तेव्हा अशूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले. मग अशूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनाला 3 वेढा घातला. होशेच्या 9 वर्षी अशूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्रायल लोकास त्याने कैद करून अशूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले. परमेश्वर देवाच्या इच्छेविरुद्ध इस्रायल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्रायलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते त्याच्या विरुद्ध पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्रायली लोकांपुढून हुसकावून लावली होती त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्रायलाच्या राजांनी जे नियम केले होते त्याप्रमाणे ते चालत. इस्रायल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुद्ध चोरून केल्या. पहारेकरांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंच स्थाने बांधली. प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले. आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती त्यांच्यासारखेच त्यांनी उंच स्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल अशा प्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला. त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. त्यांची सेवा कधीही करू नये म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते. इस्रायल आणि यहुदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा. पण त्यांनी काही ऐकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला. परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या त्यांचा त्यांनी अवहेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्रायल लोकास आज्ञा केली होती की त्यांच्यासारखे करू नका त्यांच्या मागे ते चालत होते आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून त्यांनी वासरांच्या 2 केल्या, अशेराचे खांब उभारले आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बाल देवतेंची त्यांनी पूजा केली. त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमविण्यासाठी जादूटोना आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वतःलाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढावून घेतला. म्हणून परमेश्वर इस्रायलावर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्या समोरून घालवले. फक्त यहुदा वंश सोडून कोणी उरले नाही. यहुदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्रायलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुकरण केले. त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्रायल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणा समोरून हकलून दृष्टीआड करेपर्यंत त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटारूंच्या हाती दिले. त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्रायल फाडून काढला तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्रायलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले. यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्रायल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही. अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायलाला आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथेच आहेत. अश्शूरच्या राजाने बाबेल कुथा औवा हमात आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्रायली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनाचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले. तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला. मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनामधल्या नगरात वसवले त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहीत नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पहा, सिंह त्या लोकास मारून टाकत आहे कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहीत नाही. तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत त्यातील कोणा एकाला तिथे घेऊन जा आणि त्यास तिथे राहू द्या. व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा. तेव्हा शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते त्यापैकी एक जण बेथेल येथे राहिला आणि त्याने लोकास परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले. परंतु प्रत्येक राष्ट्राने स्वतःचे देव केले आणि त्यांना शोमरोनमधील लोकांनी बांधलेल्या उंच स्थानावरील पूजास्थळांमध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वतःच्या राहण्याच्या नगरात असेच केले. बाबेल लोकांनी सुक्कोत बनोत ही दैवते केली. कुथातील लोकांनी नेरगल केला. हमातमधील लोकांनी अशिमा केली. अव्वी यांनी निभज आणि तर्काक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनमेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बली दिला. ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी उंच स्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांची पूजाही करत असत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्राप्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले. आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिकटून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्रायल ठेवले त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा नियम न्याय व नियमशास्त्र याप्रमाणे ते आचरण करीत नाहीत. परमेश्वराने इस्रायल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका आणि त्यांच्या पायाही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका. फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे. त्यानेच तुम्हास मिसरमधून बाहेर काढले. तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. त्याने तुम्हाला ज्या आज्ञा नियम करार शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे. इतर देवी देवतांचे भय धरता कामा नये. मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. फक्त परमेश्वर देवालाच भजा, तरच तो तुम्हा सर्व संकटातून सोडवील. पण इस्रायल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात, पण स्वतःच्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आज तागायत तशीच वागत आहेत.